नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी स्त्रीधरा नायक तुमका प्रादेशिक खबरो दिता। गोयात जावपी 37व्या राष्ट्रीय खेळा सर्तीचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हस्तुकी जातले अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या। 26 ऑक्टोबराक सांजेच्या 6:30 वरांचेर फातोड्डेच्या पंडीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर ह्या खेळा सर्तीचे उक्तावण जातले। 37वी राष्ट्रीय खेळा सर्त गोयात 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर ह्या काळात आयोजित केल्या। या सर्तीच्या फाटभुयेर पणजे, म्हापशा, वास्को, मडगाव, फोण्या, कोलवे, दर्यादेग अशा 28 जाग्यांचेर खेळ जातले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर सावंत हांणी खबरांकाराकडेन उलयताना दिली। ह्या वेळार खेळा मंत्री गोविंद गावडे आणि हेर अधिकारी उपस्थित आशिल्ले। राष्ट्रीय खेळा सर्तीत वांटो घेवपी एथलेटांमदी 49% बायलां एथलेटीत आसतली। हाचे पयली केन्नाच बायला एथलेट इतल्या व्हड्या प्रमाणात वांटेकार जावनात। खेळा सर्तीत वट्ट 10,860 एथलेट वांटेकार जातले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगला। वट्ट 43 प्रकारच्या खेळाचे 750 इव्हेंटर जातले। सर्तीच्या आयोजना खातीर 4,740 तांत्रिक अधिकारी आसतले। 43 खेळा प्रकारातल्यान 36 गोयचे एथलेट वांटो घेतले। सर्तीच्या 6 दिसा पयली 20 ऑक्टोबरा मेरेन सगळे स्टेडियम खेळाचे आयोजन करपा खातीर सज्ज जातले। फाटल्या कांय वर्सांचो नियाळ घेत जाल्यार गोयात वेगवेगळ्या सर्तीचे आयोजन जाता, ताका लागून गोंय हे खेळ पर्यटनाचे केंद्र जाव येता अशें मुखेलमंत्री सावंत हांणी ह्या वेळार म्हळां। गोवा इन्फोटेक महामंडळान माहिती तंत्रगिन्यान इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागाच्या पालवान अनुसूचित जमातीतल्या हुशार विद्यार्थ्यांखातीर लॅपटॉप दिवपाची येवजण आखल्या। मार्च 2023 10वी परिक्षेत बरे गुण फावो जाल्ल्या दरेक तालुक्यातल्या 10 गुणवंत विद्यार्थ्यांक हे लॅपटॉप दितले। हातून दरेकी 5 चले आणि 5 चलयांचो आसपाव आसतलो। 2022-2023 शिक्षणिक वर्सा खातीर आशिल्ल्या ह्या येवजणेची पुराय माहिती infotech.goa.gov.in या पोर्टलाचेर उपलब्ध आसतली। पात्रताय निकष पुराय करपी विद्यार्थी infotech.goa.gov.in ह्या पोर्टलाचेर वचून ऑनलाईन अर्ज करपाक शकता। गोवा आयर्नमॅन 70:3 ह्या खेळा सर्तीचे आयोजन 7 आणि 8 ऑक्टोबर दिसा गोयात जातले आणि पेवपाची सर्त मांडवी न्हंयत मिरामार बीच ते करंजाळे ह्या वाठारात जातली। ते खातीर वयल्या दिसांनी मांडवी न्हंयच्या वयल्या वाठारांतल्यान येरादारी करपी सगळ्यो बार्जी, प्रवासी लॉजी, क्रूज बोटी, उदका खेळाची व्हडी, पनीळ, नुस्तेमारी व्हडी आणि हेर यांत्रिक आणि बिनयांत्रिक व्हडेकारांनी खबरदारी घेऊन सवकासायन येरादारी करची, तशेंच गस्त बोटीकडल्यान मेळपी सुचोवण्यांक पाळो दिवचो अशें कळीत करपाक आयला। गोंयचे इतिहासिक दायज आणि आध्यात्मिक म्हत्वाच्यो सुवाती सांबाळून दवरपाचो यत्न सरकार सदोदीत करीत असता, पूण सगळे सरकारान करचे ही अपेक्षा दवरप बरोबर न्हय। सरकार सगळेकडेन सुरक्षा दिवंक शकना। तरणाट्यांनी ह्या दायजाच्या सुवातांच्या सांबाळाखातीर सक्रिय जावचे असो उलो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मारला। मुखेलमंत्र्यांनी राज्य पावण्यावेले अखिल गोंय दायज फोटोग्राफी प्रदर्शन 2023 उक्तावण केले। पुराभिलेख खात्यान पणजे हे प्रदर्शन घडून हाडला। पुराभिलेख मंत्री सुभाष फळदेसाय, संचालक मिलिंद डिसोजा आणि बाकीचे मानेस्त उक्तावणाच्या सुवाळ्याक हाजीर आशिल्ले। वर्ष 2047 मेरेन विकसित भारताचे सपन साकार करूंक केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार पुराय यत्न करीत असा। गोयच्या इतिहासिक दायज आणि आध्यात्मिक थळांचो पुनरुद्धार आणि सांबाळाविशी पुराभिलेख मंत्रालय आपलो आराखडो आणि धोरण रोखडेच लोकांमुखार दवरतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर सावंत हांणी ह्या वेळार दिली। दायज सुवादांक भेट दिवन ताचे छायाचित्रीकरण करतल्या सर्तकांमदी बरी फोटोग्राफी करतल्या जैतिवंतांक ह्या वेळार इनामां भेटोवपा दितली। राज्यातल्या सगळ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी विद्यार्थी दिसानिमतान 15 ऑक्टोबराक वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन करचे असो उलो गोंय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांत मंडळान मारला। भारताचे आदले राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमतान 15 ऑक्टोबराक विद्यार्थी दीस मनयतात। भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेत महत्वाचे योगदान दिवपी डॉ एपीजे अब्दुल कलाम हांणी विज्ञान, तंत्रगिन्यान आणि शिक्षणाच्या मळार व्हड योगदान दिला। या दिसाच्या उगडासा खातीर राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांनी खाशेल्यो कार्यावळी आयोजित करच्यो असे गोंय शालांत मंडळान मागला। या कार्यावळींनी प्रेरणादायक भाषणा, निबंध आणि कला सर्ती, विज्ञान आणि नवनिर्माण प्रदर्शना, श्रद्धांजली सभा, पुस्तक वाचन, सामाजिक सेवा आणि हेर कार्यावळीचो आसपाव करचो अशी सुचोवणी शालांत मंडळान दिल्या। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.